गुरुदेव, माझा देह हा देवघरातल्या देव्हाऱ्यातील पाट आहे. या पाटावर माझा अंतकरण रूपी संपुष्ट ठेवला आहे. या संपुष्टात म्हणजे पवित्र डबीमध्ये सद्गुरूंची मी प्रतिष्ठापना केली आहे. माझा सद्गुरु प्रत्यक्ष परमात्मा परमतत्वच त्याच्या रूपाने साकार होऊन आला आहे. भावरूपी गंध आणि भक्तिरूपी अक्षता मी माझ्या माऊलीच्या कपाळावर वाहिले आहे. मनाच्या मोगऱ्यानं, चित्ताच्या शेवंतीनं आणि भक्तीच्या तुळशीनं मी माझ्या गुरु माऊलीची पूजा केली आहे. माझ्या आर्त भावनेचा धूप आणि दीप लावून मी त्याची आरती केली आहे. माझा पंच प्राण असलेली माझी सद्गुरु माऊली माझ्या समोर ध्यानमग्न अवस्थेत बसली आहे. माझ्या माऊलीची माझ्यावर कृपा सावली आहे. अनंत जन्मीच्या पुण्याईने मला माझी माऊली भेटली आहे. मी माझ्या माऊलीला आर्त साध घालून म्हणतो आहे, करी वास माझ्या हृदयांतरी तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू. आनंद रूपा आनंद प्रदाता प्रसन्न मुखा आत्मबोधयुक्ता स्तुती गान करण्या बुद्धि देई गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू. विश्वात्मका हे विश्वरूपा योगीश्वरा तू ज्ञानस्वरूपा, तुझे रूप पाहण्या दृष्टि देई गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू. हे सद्गुरु हे परम गुरु हे परात्परु हे श्री गुरु, तुझे गुण गाण्या बुद्धि देई गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू. हृदय विलासी सिद्धलोकवासी विश्वाकार विश्वात्मक हे विश्वव्यापी, भरूनिया राहसी विश्वात गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू. नित्य निरंजन हे दुःख भंजन सिद्ध गुरु तू, पतित पावन स्वीकारी सेवा कृपादाता तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू. श्री गुरुदेवा तूच ज्ञान मूर्ती, श्री गुरुदेवा तूच ब्रह्ममूर्ती, दासाचा प्रणाम स्वीकारी गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू. ध्यान गुरुमूर्तीचे हृदय कमलात, गुरुमूर्ती असावी नित्य चिंतनात, असा भाव हृदयी माझा जागवी तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू. तूच ज्ञानमूर्ती भाविकांची शक्ती, तुझी कृपा दृष्टी भाविकांना मुक्ती, कृपा कटाक्षाने भाविका पाहसी तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू. तुझी ध्यान मूर्ती मला देई शक्ती, मन उन्मन होते तुझी पाहूनी मूर्ती, मनास वाटे नित्य नयनी दिसावा तू करी वास माझ्या हृदयांतरी तू जंगली दास माझा असे बाल योगी गुरुराज माझा असे ज्ञान योगी भक्त जनांची कृपा साऊणी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू सदैव ध्यानात निमग्न असणारा आत्मबोध करून देणारा देवदेवता ज्याची आराधना करता तुझे गुणगान गाण्यासाठी मला बुद्धी दे तू विश्वात्मक विश्वरूप आहेस योग्यांचा ईश्वर तू आहेस हे विशाल रूपा तुझे ते रूप पाहण्यासाठी मला दृष्टी दे जीवनातील अंधार नाहीसा करणारा तू प्रदीप आहेस सद्गुरु परमगुरु परात्परु तुझ्या अनंत रूपाचे वर्णन करण्यासाठी मला बुद्धी दे तू सर्व विश्वामध्ये भरून उरला असल्याने तू विश्वव्यापी आहेस हे दुःखनाशका पतित पावना सिद्ध गुरु या दासावर कृपा कर तू दयाळू आहेस कृपाळू आहेस हे गुरुदेवा तू ज्ञानाची खान ब्रह्मानंदाची सजीव मूर्ती हे सद्गुरु स्वामी राजा या दासाचा प्रणाम स्वीकार कर तुझी ध्यान मुद्रा हृदय कमलात असावी जागृती स्वप्नी नित्य तुझे दर्शन व्हावे तुझ्याशिवाय माझा सद्भाव कोण जागृत करणार तुझ्या कृपादृष्टीचा वर्षाव सर्व भक्तजनावर होऊ दे हे गुरुराया भक्तजनांची तू कृपा साऊली आहेस भाविकांचा कल्पवृक्ष तू आहेस हे हृदयेश्वरा कृपा कर आणि माझ्या हृदय कमलात वास कर सदा समाधी अखंड शांती भक्तीचे तेज तव मुखावरती बाबा मजला शक्ती ऐसी देई गा तू करी वास माझ्या हृदयांतरी तू अव्यक्त असुनी तू व्यक्त होसी निराकार असुनी आकार होसी जग उद्धरण्यास्तव आलासी गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू असी बाबा तू दूर देशी निज भक्ता तू समीप असी तुला पाहण्याची दृष्टी देई गा तू करी वास माझ्या हृदयांतरी तू तुझी शांत मुद्रा नित्य पाहताना नको वाटे पहावे अन्य देवतांना भाव माझा चरणी दृढ करी गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू तव चरणाची धूळ मी चाखावी जन्म मरणाची फेरी चुकावी वरदान देई ऐसे मजला तू करी वास माझ्या हृदयांतरी तू तव चरणाची करावी भक्ती या जन्मी मजला लाभावी मुक्ती ऐसी मनोभावना करी माझी गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू तव महिमा गाण्या जन्मासी आलो भक्तीत तुझिया नाऊन गेलो चिंतानी माली मज भेटला तू गरीवास माझा हृदयांतरी तू भक्ता कारणे जन्मासी आला सद्गुरु स्वामी वंदनीय झाला भार वाहुनिया भक्ता सांभाळी तू करी वास माझा हृदयांतरी तू मानवाची काया माऊलीची माया भक्त जनावर तुझीच छाया कृपा दृष्टीने भक्तान्याहळी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू तव चरणासी जडला माझा भाव मला नाही बाबा दुजा कोण देव द्वैत भाव माझा समूळ घालवी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू गुरुनामामृताचे सेवन करून अखंड ध्यानाने प्राप्त झालेले कोटी सूर्याचे तेज पाहून आम्हा भाविकांचे अनंत जन्मीचे पुण्य फळाला आले आहे. हे गुरुराया, जग उद्धरण्यासाठी सगुण रूप घेऊन तू अवतरित झालेला आहेस. डोळे मिटून तुझी शांत मुद्रा क्षणभर पाहताच मन शांत होते आणि तुझ्या चरणावर मन स्थिर होते. तुझ्या चरण धुळीने काया पुलकित व्हावी हे गुरुराया, असं वाटतंय की माझा जन्म तुझे स्तुतिगान करण्यासाठीच आहे. तुझ्या दर्शनाने मी निश्चिंत झालो आहे. भक्तोद्धाराकारणे सगुण रूप धारण केलेल्या हे गुरुराया, तुझ्याशिवाय आम्हा मूढ जनांना सन्मार्गाला कोण लावणार. मानवाची काया धारण करणाऱ्या हे ईश्वरा, तुझी माया माऊलीची आहे. हे आनंद रूपा, तुझ्या चरणाचा सहवास घडावा, तिथेच माझा भाव स्थिर व्हावा. तुझविण तुझा देव नसावा, द्वैत भाव माझा समूळ जावा, तुझ्या दयेचा लाभ व्हावा, माझ्या भक्तीचा भाव तुला कळावा, रात्रंदिन तुझा महिमा गावा आणि गुरुराया तू माझ्या हृदयांतरी यावा. बस तुझे मागणे ते काय असणार. अनंत जन्मीचे पुण्य फळा आले जंगलीदास बाबा मला मिळाले आलिंगण देऊनी मज शांत वी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू तुझी भेट होता जनी जागलो मी तुझा स्पर्श होता मला भूललो मी कृपा दृष्टीने उद्धरी पामरा तू करी वास माझ्या हृदयांतरी तू तुझे नाम अवघे भाविका आधार तुझे नाम घेता होई साक्षात्कार ज्ञान दृष्टी देऊनी भक्ता उद्धरी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू तेजोमय तव सुंदर कांती मनास माझ्या देई विश्रांती तप ध्यानाचे तेज फाकसी तू
मुद्रा शीतल चंद्रमा तुझी ध्यान मुद्रा तेजाची प्रतिमा तिमिरा हर उनी प्रकाशा दाखवी तू करी वास माझा हृदयांतरी तू काय वर्ण थोरी केश संभाराची जाणीव होते रवी किरणांची ते जाणे तुझिया भक्तादीपवी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू वदनी नित्य तुझा ओम गुरुदेव मंत्र दिला आम्हा असा एकमेव भक्तो धारा कारणे अवतरला तू करी वास माझ्या हृदयांतरी तू मंत्र दिला आम्हा ओम गुरुदेव भक्तांचे हृदयी साकारे भाव भाव समाधीस भक्ताने गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू अहम भाव सारा तुवा दूर केला तुझे चरणी माथा विनम्र झाला सद्विवेक बुद्धी माझी जागवी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू जीवनास यावा असा काही अर्थ तुटोनिया जावा माझा अहिक स्वार्थ दावी मला मार्ग असा एक जीतू करी वास माझ्या हृदयांतरी तू
आता मज काय काळाचे ते भय श्रीगुरुचे पाय देखील बाबा भेटल्याचा आनंद गगनात मावेना बाबांचे कडून नाम मिळाले माऊलीचा स्पर्श होताच देह मंदिरात लख प्रकाश पडला आणि माझा पुनर्जन्म झाला गुरुनाम आधार गुरुनाम आहार माझ्या माऊलीनं नामाचा साक्षात्कार घडवून दिला तेजोमय गुरु माऊलीची सुंदर कांती हृदय पटलावर तरळू लागली चंद्राप्रमाणे शीतल शांत नील बिंदू प्रमाणे सूक्ष्म ते नयन मनोहर दृश्य पाहताना मी पणाचा विसर पडतो भक्त सोहम ध्वनीमध्ये विलीन होऊन स्वरूपामध्ये रंगून जातो तोची एक भक्त ना हो विभक्त राहे योगयुक्त अखंडित गुरुमुखातून आलेला प्रत्येक शब्द मंत्र समजतो शब्द एकमेव ओम गुरुदेव जडला माझा भाव असा गुरुदेव जिथे साकारे भाव द्वैता नाही ठाव ओम गुरुदेव अशा सर्व गुणांनी युक्त असलेल्या माऊलीने भाविकांना भाव समाधी प्रति पोचविले सत्संगती घडविली आणि मुक्तीचा मार्ग जवळ करून दिला उपकार करता असा एक चीतू करी वास माझ्या हृदयांतरी
अशाश्वताचा शोध घेऊन थकलो शाश्वत मार्गा मी दुरावलो सत्या सत्य मार्ग मला दाखवी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू निराशेचा सारा प्रपंच पसारा समुद्रच ऐसा जानाही किनारा आशा भव सागरी किनारा हो सी गातो करी वास माझा हृदयांतरी तू तूच नाव माझी नावाडी तुझी पैल तीर तुझी पैल तीर तुझी मागे पुढे उभा सांभाळीसी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू जीव जीवा माझी तुझा वास आहे तुझा वास नाही असा कोण आहे भरून राहसी गा सर्वांतरी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू देहधारी जो जो तिथे तुझा वास मनोमनी माझ्या असा सत्यभास सदा समाधी लावून बैसला तू करी वास माझ्या हृदयांतरी तू तुझ पाहतो मी आनंदाची लाट तुझा शब्द कानी मुक्तीची वाट पथिकास पंथे होशी दीपक तू करी वास माझ्या हृदयांतरी तू मुक्ती नको मजला न भुक्तीची आस तव भक्तीची माझी उरवावी आस दासाची एक विनंती ऐकावी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू तुझ्या दारी आलो होऊनी भिकारी दयेची भीक मज घाली तू सत्वरी दयावंत गुरुराज असा एक चितू करी वास माझ्या हृदयांतरी तू तू स्वामी माझा मी दास तुझा तुझ्या हाती आहे उद्धार माझा उदारा दयाळा उद्धरी मजला तू करी वास माझ्या हृदयांतरी तू चंचल मन माझे स्थिर शांत व्हावे वरदान मजला ऐसे तू द्यावे बालकाचा हट्ट पुरवी माय होऊनी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू
प्रत्येक जीवाला मनशांतीची गरज असते पण योग्य मार्ग सापडत नाही जे अशाश्वत आहे तिथे शाश्वताचा शोध कसा लागावा जिथे असत्य आहे तिथे सत्य कसे सापडावे जिथे पूर्णतः दुःख आहे तिथे सुख कसे प्राप्त व्हावे ज्यांचे कधीच समाधान झाले नाही अशा इंद्रियांच्या नादी लागून समाधान शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न का करावा पण अशा अनेक विषयांच्या सागरामध्ये सद्गुरु सारखा किनारा लाभावा यासारखे भाग्य ते काय सद्गुरुवरती सर्व भार टाकून सर्वस्व त्याला अर्पण केल्यानंतर शेवटी भक्त त्याच्यामध्येच विलीन होणार यात शंकाच नाही तो आनंदाचा सागर आहे मुक्तीची वाट आहे तो पथिकास पंथ आहे तो अंधारात प्रकाश आहे असा कल्पतरू मिळाल्यानंतर भुक्ती नको, मुक्ती नको, फक्त त्याचा सहवास हवा असे मनोमन वाटते। भक्त सद्गुरूचा दास होतो आणि आपल्या माऊलीला म्हणतो, तू दयावंत आहेस, तू कृपावंत आहेस, तू माझा स्वामी आहेस, तू उदार आहेस, तू स्थिर आहेस, शांत आहेस, तू उद्धारक आहेस, पण माझ्या हृदय कमलामध्ये तुझा वास झाल्याशिवाय माझा उद्धार कसा होणार? हे दयाळा, माझ्यावर दया कर आणि माझ्या हृदय कमलामध्ये वास कर।
तुझ काय मागू, तुला काय देऊ, एकाग्र चित्ते तुझे नाम गाऊ, घावे गावे ऐसे वरदान देई गा तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, तुझे ठाई बाबा असे चिर शांती, ध्यान मुद्रा पाहता इतसे प्रचीती, विश्वाचा विश्वात्मक असा एक चेतू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, वृक्षाची छाया आईची माया प्रकटलास बाबा भक्तांना द्याया, भक्तांचा आधार झालास गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, हृदय मंदिरी तुला जे पाहती तयांची पातके समूळ नष्ट होती, असा सर्व भाविका परीस लाभला तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, तुझ्या ठाई वसती राम कृष्ण हरी, तुझ्या ठाई वसती दिगंबर साई, असुनी सर्वा ठाई परी वेगळा तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, न पुरेची वाणी तुझे गुण गाण्या, शब्द आठवेना तुझी स्तुती लिहिण्या, बुद्धीचा सागरा मज बुद्धी देई गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, रवि किरणांची प्रकाश ज्योती तैसे मज भासती तुझी नेत्र पाती, दिव्य दृष्टीने मजला पाई गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, सूर्याची उपमा कशी देऊ तुला मी, अस्ताला जाता निस्तेज होई, सतेज तेजो माया मज भाससी तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, सर्वा ठाई पाहू जाता दिसशी साक्षी भूत, उघड्या नेत्री पाहता होशी अरूप, आकार निराकार दोन्ही होशी गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, मुक्त भाविकांचा जागविला भाव जो तो गात आहे ओम गुरुदेव निज भक्तांचा उद्धारक होसी गातो करी वास माझ्या हृदयांतरी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू
उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गर्जता ती पवाडे हे उदारा तू मला इतकं दिलं आहेस ते किती जरी जन्म घेतले तरी न संपणार आहे कारण तू संपूर्ण आहेस तुझ्याजवळ चिरशांती आहे सर्व विश्वाचा पसारा तुझ्या ठाई सामावलेला आहे वृक्षाच्या छायेप्रमाणे आईच्या मायेप्रमाणे सर्व भाविकांना तू वाटतोस असा महान तू देवांच्याही पेक्षा श्रेष्ठ आहेस तुझा सहवास घडताच भाविकांचा उद्धार होतो सर्व देवतांची वस्ती तुझ्या ठाई आहे तुझ्या दर्शनाने सर्व देवदेवता तृप्त होतात तुला पाहताच योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी असं वाटतंय तुझे गुणगान गाण्यासाठी वाणी शब्द बुद्धी सर्व थिट्या पडतात कारण तू गुणातीत आहेस शब्दातीत आहेस तू बुद्धीचा सागर आहेस तुझी दिव्य दृष्टी पडताच भाविकांना चैतन्य दशा प्राप्त होते ओम गुरुदेव या मंत्राचा जप करून आपली काया पुनीत करतात भान विसरतात आणि सद्गत कंठाने म्हणतात हे गुरुराया हे अनाथनाथा ए ना माझ्या हृदय कमलामध्ये
विश्वात्मकाची कार्यसिद्धी तूची त्रिभुवन तारक गुरुराज तूची त्रिलोकी साधनी स्वामी माझा गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू भक्त वत्सला भक्त पूर्ण कामा मंत्र देऊनिया उद्धरिले आम्हा हृदया माझी देव भक्ता दाविला तू करी वास माझ्या हृदयांतरी तू सुखासी आधार तुझे एक नाम दुःख भोगण्या सामर्थ्य देई तुझे नाम तुझ्या नामी निरंतर मजरंगवी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू चित्त चांचल्यावर उपाय एक ध्यान इच्छित फल देणारा कल्पवृक्ष ध्यान ध्यानाचा महिमा प्रेमे सांगसी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू चिंतनात रमसी नित्य निरंतर भाविकास देसी सत्य साक्षात्कार ध्यान मार्गे करिसी संकट दूर गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू भाविकास देसी उपदेश नेक दुःख दूर करण्या ध्यान मार्ग एक चिंतनात रमती त्यांची चिंता वाहसी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू साधकांचा होसी तूच माय बाप योगक्षेम वाहसी सर्व काही ताप क्लेश मुक्त होण्या आधार एक चितू
करी वास माझ्या हृदयांतरी तू। शरीराची पीडा भोगते शरीर नको करू बाबा त्यास उपचार। भोग भोगण्यासी शक्ती देई गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू। नव्हे माझी वाणी नव्हे उपदेश बोलविती बाबा अज्ञ साधकास। बोलविता धनी सद्गुरु एक चीतू करी वास माझ्या हृदयांतरी तू। त्वाजे केले ते आम्हा करविशी आपुल्या परी तू आम्हा बनविशी। असा गुरुराया उदार असी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः। हे गुरुराया उत्पत्ति स्थिति आणि लय सर्व काही तुझ्याच हातात आहे। त्रिलोकीचा स्वामी तू आहेस। ध्यानाद्वारे हृदय मंदिरातील परमेश्वर दाखविलास। ध्यानाद्वारे सुख समृद्धी प्राप्त करून दिस कारण सर्व सुखासाठी तुझे नामच एकमेव साधन आहे। अशा नामाचा महिमा गावा तितका थोडा आहे कारण तू स्वतः कायम नामाध्यानात रंगून जातोस आणि भाविकांना ध्यान मार्गाला लावतोस। जे भाविक ध्यानात रमतात त्यांची चिंता तू वाहतोस। मायेचा आधार देऊन त्यांना क्लेशमुक्त करतोस। बाबा सुख आणि दुःख भोग हा देहाचा। माझ्या देहाला जी पीडा होते तो माझा भोग आहे। तो भोगण्याची मला शक्ती दे। मुखामध्ये सदैव तुझे नाम राहू दे। ही माझी वाणी नाही हा तुझा चमत्कार आहे। मला चालविणारा बोलविणारा तूच आहेस। मी अज्ञानी आहे कारण जे जे काही चांगले घडते ते तुझ्याचमुळे। जे वाईट घडते ते माझ्या कुबुद्धीमुळे। जे जे काही चांगले असेल त्याचा प्रेमाने स्वीकार कर आणि हे गुरुराया माझ्या हृदय कमलामध्ये वास कर।
ज्ञानाची गुरु किल्ली असे हे ध्यान। प्रेमाचा प्रवाह असे हे ध्यान। वेळो वेळी अम्मा प्रेमे सांगसी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू। तुझे रूप बाबा असे शाश्वत शांत। तुझे रूप बाबा असे द्वंद्वातीत। भाविकांचा द्वैत भाव समूळ काढिसी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू। तुझिया नामी रंगून जावे तुझिया ध्यानी जगा विसरावे। नाम ध्यानाचा छंद जडवी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू। विश्वाचा विश्वात्मक असा तूच एक। अवतरला बाबा जग उद्धरण्यानेक। महान सुनी किती सान होसी गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू। चरण रजाची मला आहे आस। नको अंतरू बाबा या जन्मात त्यास दासाची इच्छा इतुकी पुरवावी तू करी वास माझा हृदयांतरी तू चंदना परित्वा देह झीजविला ध्यान धारणा चिंतनी काळ घालविला अनंत असती लपण तुझ सम एक चीतू करी वास माझा हृदयांतरी तू सुभग भक्तीचा मार्ग दाखविला सुपंथ पंथे मज चालविला ज्ञानियांचा राजा झालासी गातू करी वास माझा हृदयांतरी तू नको अन्य वाटा नको तीर्थ यात्रा अनन्य भावे शरण बाबा तुझ आता अर्पियले जीवन त्यास मार्गी लावी गातू करी वास माझा हृदयांतरी तू भाविका सांगसी असा मार्ग एक ध्याना माझी शक्ती ध्यान करूनी देख सुपंथ ऐसा भाविका दाविला तू करी वास माझा हृदयांतरी तू तुझिया भक्तीचा नसे पारावार तुझिया शक्तीचा नसे अंत पार नाही कळो दिला महिमा तुझा तू करी वास माझा हृदयांतरी तू
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे हे गुरुराया ज्ञानाची गंगा तुझ्यापासून वाहते तुझ्या नामरूपी जला माझी काया रंगवावी तुझाच रंग माझ्यात यावा जसा लाल ना रंगाऊ मैं हरिणा रंगाऊ अपने ही रंग में रंग दे चुनरिया हे अनंत शक्तिदायका तू इतका महान तुला सागराची हिमालयाची सूर्याची उपमा कमी पडते कारण या सर्वाहूनही तू महान आहेस आणि असं असून सुद्धा आम्हा अज्ञ भाविकात रमून जातोस खेळतोस हे असंच असू दे कारण तुझ्या चरणाची धूळ माझ्या सर्वांगाला लागेल बाबा तुझा देह चंदन आहे ध्यानासाठी त्याला उगाळताना येणाऱ्या सुगंधाच्या लहरी जरी भाविकांना मिळाल्या तरी अनंत जन्मीचे पाप नाहीसे होईल असा अनंतामध्ये तू एकच आहेस सुभग भक्तीचा मार्ग दाखविलास आता अन्य वाटांची गरज नाही कारण सर्व तीर्थांचा तीर्थराज तू आहेस तुझ्या शक्तीचा अंत लागत नाही म्हणून मी वेडापिसा झालो आहे हे गुरुराया माझ्या हृदयी निवास कर तुझी ध्यान मुद्रा माझ्या हृदय कमलात दिसू दे
भुक्ती नको ना मुक्तीची आस पाजवी बाबा ज्ञानामृतास ज्ञान चोजवूनी अज्ञान घालवी तू करी वास माझा हृदयांतरी तू तूच पांडुरंग तू सखा श्रीरंग प्रत्ययास येई करिता सत्संग जळी स्थळी काष्ठी भरून राहिला तू करी वास माझा हृदयांतरी तू तुला आळवू मी कोणत्या उपायी तुला पाहतो मी नित्य ठाई ठाई हृदयी पाहण्याची दृष्टी देई गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू अगा गुरुराया हाक माझी ऐका माझा भाव राहू तव चरणी निका दासाची विनंती इतुकी ऐकावी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू जन्मो जन्मीची आशा फळा आली कारदगा नगरी माऊली प्रकट झाली भाग्योदय झाला मला भेटला तू करी वास माझ्या हृदयांतरी तू जन्मने मरणे नको येर सारा सोडवी सारा हा व्यर्थ पसारा येणे जाणे आता खुंटवी गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू उगा का मनास लागे हुर हुर मज पासुन बाबा असे लांब दूर मिटताच डोळे मज जवळ आसशी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू प्रभुनी आम्हावर उपकार केले गुरुराज माझे मला भेटविले उपकार कसा फेडू सांग बातू करी वास माझ्या हृदयांतरी तू ईश्वराची इच्छा साकार झाली भूवरती माझी गुरुमाय आली जग उद्धरण्या आता आधार एक चीतू करी वास माझ्या हृदयांतरी तू
माझे मजपाशी सापडले धन आनंदले मन आत्मरंगी सन्निधते परी होते दुरावले गुरुकृपा बळे अंगवले हे गुरुराया भाविकांचा तू पांडुरंग सखा श्रीरंग आहेस तू सर्वाठाई मला दिसतोस माझी अवस्था अशी झाली आहे जिकडे तिकडे सद्गुरु भरला भजन कुणाचे कोठे करू हे गुरुराया या बालकाची हाक ऐका माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी हेच नाते तुझ्या चरणी चढावे बाबा तुझ्या दर्शनाने आम्हा भाविकांचा भाग्योदय झाला आहे पण बाबा आम्हा भाविकांच्या चारी बाजूनी मायेचा पसारा पसरलेला आहे ज्या कारणे मानव कायम दुःखी कष्टी होतो मनाला हुरहुर लागते पण तू सांगितलेला ध्यान मार्ग अवलंबिताच मनाला शांती मिळते कारण आमच्यावर ही झालेली परमेश्वरी कृपा आहे त्याही पेक्षा तुझे उपकार फार आहे कारण माझा उद्धारक तू आहेस अनंत तारिले अनंत तरले असा तुझा बाणा आहे भक्ताचे कल्याण करणाऱ्या आणि भक्तांना आनंद देणाऱ्या गुरुराया करी वास माझ्या हृदयांतरी तू
मन स्थिर केले मंत्र देऊनी या जन्मा सफल केले सन्मार्ग दाऊनी या अहिंसेचा मार्ग मला दाविला तू करी वास माझ्या हृदयांतरी तू चिंतन घडावे तुझे रात्रंदिन तुझे ध्यानी रंगावे तन आणि मन देही देव आहे असे सांगसी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू सहुदिशी पसरे तुझाची प्रकाश दीपविले डोळे झगमगे आकाश देही माझ्या येई किरण होऊनी तू करी वास माझ्या हृदयांतरी तू असो नसो भाव शरण तुला मी तव द्वारी आलो दीन होऊनियामी पाहसील बाबा माझा म्हणून का तू करी वास माझ्या हृदयांतरी तू द्यावे ऐसे वाटे परी काय द्यावे काही नाही जवळी परी सर्व आहे भाव अर्पितो मी स्वीकार करी गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू तुझा म्हणून या जन्मासी आलो तुझा म्हणून या चरणी लीन झालो माझा म्हणून या जवळी घेसी का तू करी वास माझ्या हृदयांतरी तू सुख दुःखाच्याही पलीकडे जावे तिथे जाऊनिया रूप तुझे पहावे ऐसे वरदान हे मज देशील का तू करी वास माझ्या हृदयांतरी तू साधू सत्पुरुषांचा घडे सहवास परी माझा सद्गुरु असे जंगली दास विश्वाचा विश्वात्मक म्हणविसी गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू जनहितासाठी साकार झाला भक्त जनांचा परब्रह्म झाला संत सज्जना वंदनीय झालासी गातू करी वास माझ्या हृदयांतरी तू मिटताच डोळे बाबा तू दिसावा उघडताच डोळे बाबा तू दिसावा निद्राधीन होता मजला दिसावा तू करी वास माझ्या हृदयांतरी तू
हे गुरुराया मंत्र देऊन मन स्थिर केलेस बाबा मला सन्मार्ग दाखविला अहिंसेचा मार्ग दाखविला आणि माझा जन्म सफल झाला तुझ्या चिंतनात संपूर्ण देह रंगावा तुझ्या प्रकाशाने तेजोमय व्हावा हे गुरुराया किरण होऊन माझ्या शरीरात प्रवेश कर आणि अज्ञानरूपी अंधकाराचा नाश कर मी दीन होऊन तुला शरण आलो आहे माझा म्हणून माझ्याकडे पाहशील का कारण मी तुझा म्हणूनच जन्माला आलो आहे बाबा मला सुख दुःख समान वाटावे सुखामध्ये तुला पहावे दुःखामध्ये तुला पहावे तुझी ध्यान मुद्रा माझ्या डोळ्यासमोर सदैव दिसावी कारण अनेक सत्पुरुषांचा सहवास घडतो पण हे गुरुराया जंगली दासा तूच माझा सद्गुरु आहेस बाबा आम्हा भक्ता कारणे तू देह धारण केलेला आहेस आम्हा दीन भक्तांच्या पतंगाचा दोरा तुझ्याच हाती आहे या वाऱ्यावर उडणाऱ्या निराधार पतंगाचा आधार होण्यासाठी हे गुरुराया तुला काय मागू, फक्त एवढंच करी वास माझ्या अर्ध्यांतरी तू।
भटकंती माझी तुवा थांबविली, नाम ध्यानी माझी काया रमविली, शक्तिशाली सद्गुरु असा एक चीतू, करी वास माझ्या हृदयांतरी तू। तुझी देह कांती नयनी पाहताना, उघळती आसू तुझ पाहताना, स्वतःसाठी नव्हे जनासाठी जगसी तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू। जगण्यासाठी केवळ आहार घेसी, नाम जपा कारणे काया झिजविशी, बालका परी नित्य मजला भासशी तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू। कर चरण पाहता लोणियाचा गोळा, देह पाहू जाता हाडांचा सापळा, अनंत पाहिले परी तुझ सम एक चीतू, करी वास माझ्या हृदयांतरी तू। पोट नित्य तुझे पाठीला चिकटलेले, मुखावरील तेज कधी कमी ना झाले, तुला पाहताना अद्भुत भासशी तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू। दिव्य तेज तुझे तुझी दिव्य कांती, तुला पाहताना भक्त मंत्र मुग्ध होती, भाविकांचा माय पिता झालासी गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू। तमो गुण माझा तुवा दूर केला, नामाचा वृक्ष शरीरी लावीला, ध्यान धारणी मज रमविषी गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू। गुरुचरणी लीन संत एकनाथ, ध्याना माझी तद्रुपता सांगे भागवत, तेची ज्ञान आम्हा भाविका सांगसी तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू। निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताई, लाभले आम्हा सर्व तुझे ठाई, संतांचा शिरोमणी झालासी गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू। महिमा गाईला गुरु ध्यानाचा, गुरु नामाचा गुरु चरणाचा, ध्याना माझी रंगून जाता कृपा करीसी गातू, करी वास माझ्या हृदयांतरी तू।
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे, हे गुरुराया तू महान शक्तिशाली सद्गुरु आहेस, कारण मला स्थिर केलंस। हे गुरुराया, तुझ्या देहाकडे पाहताना हृदय भरून येत, डोळे पाणावतात, तुझा एक एक शब्द अमृताचा प्याला वाटतो। तुझं शरीर फक्त ध्यान धारणेसाठीच आहे, या विश्वाला तारण्यासाठी तुझा जन्म आहे। तुझ्या शरीराचे वर्णन करताना लेखणी थरथरते, कारण तुझे शरीर म्हणजे निव्वळ हाडांचा सापळा आहे। अनंत पाहिले पण तुझं सम तूची, असं असून सुद्धा मुख कमलावर कोटी सूर्याचे तेज झळाळत असते, म्हणून तू मला अद्भुत असा ईश्वर अवतार वाटतोस। नव्हे आहेस, गुरुचरणाचा महिमा अनेक संतांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितला, तोच महिमा आम्हाला तू सांगतोस। तुझ्या जवळ निवृत्ती आहे, ज्ञानदेव आहे, सोपान आहे, आणि तुझ्याजवळ मुक्ताई पण आहे। बाबा, मी अज्ञानी आहे, तुझा महिमा गाण्याचा प्रयत्न केला, अनावधानाने तुला लागणारा शब्द आला असेल तर मला माफ कर। बाबा, मी तुझे लेकरू आहे, अज्ञानी समज, मी तुझा दास आहे। बाबा, माझी तळमळ ऐक, आणि हे गुरुराया, फक्त करी वास माझ्या हृदयांतरी तू।
तुझ्या कृपेने तुझे गुण गातो, नव्हे माझी वाणी तुझी कृपा जाणतो। वरद हस्त श्यामचा श्री ठेविला तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, करी वास माझ्या हृदयांतरी तू, करी वास माझ्या।